आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत क्रांती घडवत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आशय निर्मिती करणाऱ्यांसाठी 1 अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची पहिली शाखा मुंबईत गोरेगाव चित्रनगरीत उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि राज्यात सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा, आज ठिकठिकाणी धुळवडीचा जल्लोष. आता सविस्तर बातम्या. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरा यांच्या एकत्रीकरणातून भारत आशय निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सांगितलं. मुंबईत येत्या मे महिन्यात होणाऱ्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात वेव्ज 2025 निमित्त सामंजस्य करार झाला. विविध प्रकारची आशय निर्मिती करणाऱ्यांसाठी 1 अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. तसंच आयआयटी आयआयएमच्या धर्तीवर भारतीय आशय तंत्रज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाईल आणि याची पहिली शाखा मुंबईत सुरू करण्यात येईल अशी घोषणा वैष्णव यांनी केली. ते म्हणाले,
क्रिएटर इकॉनॉमी के लिए 1 बिलियन डॉलर का फंड क्रिएट किया जाएगा जो कि इस पूरे वेव समिट का एक बहुत बड़ा मेजर इस प्रोग्राम को आगे ले जाने के लिए होगा.
जागतिक स्तरावर होणाऱ्या या पहिल्या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्राला मिळालं ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वेव्स परिषदेसाठी मुंबई सज्ज असल्याचं सांगून ते म्हणाले,
और ये जो दुनिया का सबसे बड़ा प्लॅटफॉर्म तयार हो रहा है, हम तो ये निवेदन भारत सरकार से करने वाले है कि ये प्लॅटफॉर्म आने वाले दिनों में एक प्रॉपर्टी के रूप में हमेशा मुंबई में ही आयोजित किया जाए. तो मैं महाराष्ट्र सरकार की ओर से भारत सरकार को आश्वस्त करता हूं कि इसकी सफलता में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे. एक ग्लोबल ब्रांड तैयार हो रहा है जिसका देश को और मुंबई को बहुत फायदा होगा.
या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. आयआयसीटी ही संस्था मुंबईच्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये उभारण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
एक प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामुळे मिळालेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की एक क्रिएटिव्ह इकॉनॉमी ही सगळ्यात वेगानं वाढणारी इकॉनॉमी आहे आणि लवकरच भारत 50 बिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करतोय आणि म्हणूनच हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट हा आपल्याला मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आयएमडी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला त्यांनी याकरता निवडलं. यासोबत भारत सरकारने आयआयटी जशी आहे तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यातलंही पहिली आयआयटी आयआयसीटी ही मुंबईलाच तयार होणार आहे. आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास 400 कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील.
राज्यात सर्वत्र काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीत सण उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नागरिकांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोकणात काल शिमगोत्सवाचा उत्साह होता. अनेक गावात स्थानिक दैवतांच्या पालख्या काढण्यात आल्या तसंच ग्रामदैवतेसमोरच्या पटांगणात होलिका दहन करण्यात आलं. मुंबईत पुण्यासह राज्याच्या विविध भागात देखील काल अनेक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. होळी लहान करा शेणी दान करा या कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर परिसरातील तरुण मंडळ आणि सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपली. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरात काल होळीनिमित्त विशेष महाआरती तसंच फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी होळी रंगोत्सव साजरा केला. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातल्या गवराळा या गावातील नागरिक गेल्या 33 वर्षांपासून रंगांची उधळण न करता हा सण भक्तिरंगात रंगून साजरा करतात. इथं होळीच्या दिवशी कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे पुण्यतिथी महोत्सव तर रंगपंचमीच्या दिवशी गोपालकाला आयोजित केला जातो. गावात आजही लाकडांची होळी पेटत नाही तर ग्रामस्वच्छता करून गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी केली जाते. पंढरपूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंतच्या काळात उत्पात समाजाच्या बैठकीच्या लावणीची अनेक वर्षांची परंपरा आजही जपली जाते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यनगर जिल्ह्यातल्या मढीच्या यात्रेला काल सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. पहिल्या दिवशी कैकाडी समाजाला काठीचा मान असतो, त्यानंतर गोपाल समाजाला देखील या काठीचा मान दुसरा आहे. कालच्या होळीच्या सणानंतर आज सर्वत्र धुलिवंदन साजरं होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज रंगोत्सव साजरा केला जातो. हा सण साजरा करताना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी देखील रंगोत्सव साजरा केला जातो. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनानं 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यानं 100% उद्दिष्ट पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सांगली जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी त्याबाबत अधिक माहिती दिली.
ही योजना राबवत असताना आम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनच खूप प्रयत्न करून जवळपास 3800 अर्ज आम्ही वेगवेगळे मेळावे घेतले, ग्रामीण भागात घेतले, शहरी भागात घेतले आणि अशा प्रकारे साधारणतः 3800 उमेदवारांचे अर्ज, त्यातले बरेचसे अर्ज जिल्हा उद्योग केंद्रांनी निःशुल्क भरून घेतलेले होते. त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तयार केलेले होते. त्यांना जी जी मदत लागेल ती आम्ही निःशुल्क पुरवून हे 3800 अर्ज आम्ही बँकांच्याकडे पाठवलेले होते. प्रत्येक बँक मॅनेजरकडे जाऊन त्या त्या लाभार्थ्याला तिथे बोलून घेऊन समोरासमोर त्याची कुठली कागदपत्रे राहिलेली आहेत आणि त्याची पूर्तता करून जेणेकरून ही सँक्शन किंवा मंजूर प्रक्रिया जलद गतीने होईल, तर याप्रमाणे आम्ही प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि याबाबतीत आम्हाला बँकांचं यावर्षी खूप सहकार्य झालं. गेल्या 2-3 वर्षापेक्षा ह्या वर्षी आमचं टार्गेट लवकर अचीव झालं, पण येत्या मार्च एंड पर्यंत अजून आमचे 100-150 प्रकरणं वाढतील आणि अशा पद्धतीनं साधारणतः 900 आसपास उद्योजक त्यांच्या पायावर उभे होतील.
पानिपत इथं राज्य शासनाच्या वतीनं मराठा युद्धवीरांचं शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार काल शासन आदेश जारी करण्यात आला. हरियाणा राज्यातील पानिपत इथल्या काला आम परिसरात हे स्मारक असेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. मराठा शौर्याची गाथा सांगणारं संग्रहालय, दृकश्राव्य सादरीकरण देखील इथं असेल अशी माहिती पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिली. या प्रकल्पाकरता जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग मध्यवर्ती यंत्रणा म्हणून काम करणार असून या संदर्भात हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्याकरिता आपण स्वतः समन्वयक म्हणून काम करणार आहोत असं रावल म्हणाले. येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 वरून 58 रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 रुपये प्रतिलिटर होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी काल पुण्यात दिली. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील कारखान्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातल्या प्रत्येक पथकर नाक्यावर फास्टॅगचा वापर करणं अनिवार्य असून रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा काल मुंबई उच्च न्यायालयानं दिला. यासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीनं नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांमधील ऑनलाईन आरक्षणासाठी रंगयात्रा हे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत क्रांती घडवत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आशय निर्मिती करणाऱ्यांसाठी 1 अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची पहिली शाखा मुंबईत गोरेगाव चित्रनगरीत उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि राज्यात सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा, आज ठिकठिकाणी धुळवडीचा जल्लोष. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.